ऊती विज्ञान हिस्टॉलॉजी. ऊती म्हणजे बहुपेशीय सजीवांमधील एकाच प्रकारची संरचना आणि कार्य करणाऱ्या पेशींचा समूह. ऊती विज्ञानात मुख्यतः ऊतींचा तसंच पेशींचा आणि इंद्रियांचा समावेश होतो. 1851 सालामध्ये ऊती विज्ञानावरील पहिला ग्रंथ जर्मन भाषेतून प्रसिद्ध झाला. सुरुवातीला द्विबहिर्गोल भिंगातून दिसणाऱ्या ऊतींची सूक्ष्म रचना अभ्यासली जाई. सूक्ष्मदर्शीचा शोध लागल्यानंतर त्याच्या सहाय्याने ऊतीतील पेशी 1000 ते 2000 पटींनी मोठ्या दिसणं शक्य झालं. आता इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीचा तसेच क्षकिरण, प्रकाश ध्रुवीकरण आणि प्रकाश व्यतिकरण यासारख्या भौतिक आविष्कारांवर आधारलेल्या उपकरणांचा वापर करून पेशींचा बारकाईने अभ्यास करणे शक्य झाले आहे. पेशींचा अभ्यास करण्यासाठी ऊतींचा अगदी लहान आणि पातळ भाग सूक्ष्मदर्शीच्या सहाय्याने पाहावा लागतो. असा पातळ ऊतीखंड काचपट्टीवर ठेवून त्यातून प्रकाशकिरण आर पार जाऊ दिल्यास ऊतीतील पेशी स्पष्ट दिसू लागतात. ऊतींचा पातळ खंड करण्यासाठी सुई, पाते वगैरे साधनांचा उपयोग करतात. अलीकडे त्यासाठी सूक्ष्म छेदक यंत्रही वापरण्यात येते. त्याच्या सहाय्याने ऊतींचे 1 ते 50 मायक्रॉन, 1 मायक्रॉन म्हणजे 1/1000 मिलीमीटर अशा जाडीचे खंड तयार करता येतात. ऊतीचे असे पातळ खंड करून आणि विविध रंजक द्रव्ये वापरून त्यांचा अभ्यास करता येतो. ऊती शरीरातून बाहेर काढल्याबरोबर त्यातील पेशींमध्ये संरचनात्मक आणि रासायनिक बदल होतात, त्यामुळे त्यांच्या मूळ गुणधर्मात फरक होतो. असा फरक होऊ नये म्हणून ताबडतोब अनेक रासायनिक द्रव्ये वापरली जातात. उदाहरणार्थ अल्कोहोल, झायलीन, पॅराफिने इत्यादी. त्यानंतर सूक्ष्म छेदक यंत्राच्या सहाय्याने ऊतींचे पातळ खंड केले जातात. काही वेळा ऊती ऋण 150° सेल्शियस इतकी थंड केल्यानंतर तिचे पातळ खंड करून त्यांचा अभ्यास केला जातो. आजारी व्यक्तीच्या शरीरातील विकृत झालेल्या ऊती काढून घेऊन त्यांचा अभ्यास केला जातो. त्यामुळे रोग निदान करणे सुलभ होते. कर्करोगासारख्या आजारात अशा निदानाचे फार महत्व आहे. निश्चित निदान झाल्यानंतर पुढच्या उपचाराची दिशा ठरविता येते. 20व्या शतकात ऊती विज्ञान हे शरीररचनाशास्त्रात समाविष्ट करण्यात आले आहे. मानवाप्रमाणे इतर प्राणी आणि वनस्पतींच्या ऊतींचाही अभ्यास केला जातो. विविध रासायनिक तंत्रांचा उपयोग करून ऊतींमध्ये आढळणारी प्रथिनं, लिपिड आणि कर्बोदके इत्यादींच्या जागा निश्चित केल्या जातात. ही नोंद सोहनी पवी यांनी केली आहे.